हम पवित्र भगवान वच आणि उपस्थित वैष्णवबद्दल आज आपल्या शाखेचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. पुढचे 20-25 मिनिटं आपण काही विचार विमर्श करणार आहोत. बौद्धिकाचं स्वरूप खरा एकाने बोलावं आणि बाकी सगळ्यांनी ऐकावं असं नाही, तर हा एक सामूहिक चिंतनाचा विषय आहे. म्हणजे आपण जेव्हा बोलतो, मी जेव्हा एखादा विषय मांडतो, तेव्हा आपल्याही डोक्यात त्याचा विचार त्या विषयाचा सुरू असला पाहिजे. आणि अशा पद्धतीने एक सगळ्यांचं मिळून सामूहिक चिंतन एक 20-25 मिनटं करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत, याचा आपल्याला ऊर भरून अभिमान असला पाहिजे. देशभरातली नव्हे तर जगभरातली सर्वात मोठी संघटना कोणती असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे, आणि त्याचा मी स्वयंसेवक आहे हे माझं मोठं भाग्य आहे. आणि हे भाग्य मला लाभलं याचा मला मोठा अभिमान आहे. तो अभिमान माझ्या चेहऱ्यावर, माझ्या मस्तकावर असा प्रज्वलित झाला पाहिजे आणि तो दिसायला लागला पाहिजे. माझ्या आतून असा आवाज आला पाहिजे की मी एका मोठ्या संघटनेचा सभासद आहे आणि संघाचा परिसस्पर्श माझ्या जीवनाला किती काळ का होईना पण झालेला आहे. आणि म्हणून एक सामूहिक चिंतन करण्याचा प्रयत्न आपण थोडा वेळ करूया. संघाने आपली काही पोथी अशी काही बनवलेली नाही. एखादं पुस्तक घेतलं आणि हे संघाचं पुस्तक आणि या पुस्तकाप्रमाणे संघ चालेल अशी काही परिस्थिती नाही. किंवा कोणतं तरी धोरण ठरवलं आणि या धोरणाने चालेल असं नाही. सामूहिक नेतृत्वातून, सामूहिक चिंतनातून संघाचा वावर आणि प्रचार प्रसार होत राहतो. या हा देश माझा आहे, या देशात जे जे चांगलं आहे ते माझं आहे, जे त्याज्य आहे ते मी त्याजून टाकणार आहे. मग ते चांगली संहिता असेल, चांगलं शास्त्र असेल, इथलं चांगलं निसर्ग असेल, इथल्या चांगल्या परंपरा असतील, ह्या सगळ्या माझ्या आहेत. इथला जो पराक्रम आहे तो माझा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आपला इतिहास जो आहे हा पराक्रमाचा इतिहास आहे, हा पराजयाचा इतिहास नाही आहे. म्हणजे एवढी जुनी संस्कृती, जगाच्या पाठीवर एवढी जुनी संस्कृती नाही आणि याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून हा सामूहिक चिंतनाचा एक विषय आहे. संघाने मी जसं म्हटलं की एक पोथी निर्माण केलेली, मार्क्सने जशी एक पोथी निर्माण केली आणि त्या पोथीच्या भरोशावर मग मार्क्सवाद चालला, आता संपला आणि काही दिवसाने नामशेष होईल. आपल्याला काही मूल्य दिलेली आहेत आणि या मूल्यांचा विचार आपण या पुढच्या 20-25 मिनटात करणार आहोत की मूल्याधारित जीवन, व्हॅल्यू बेस्ड लाईफ. कोणती मूल्य आपल्याला संघाने सांगितलेली आहेत किंवा आपल्या संस्कृतीने सांगितलेली आहेत, तर त्याचे मुख्यतः दोन भाग आपल्याला करता येतील. एक सार्वजनिक मूल्य आणि एक व्यक्तिगत वैयक्तिक मूल्य. आता सार्वजनिक मूल्यामध्ये जल ही जीवन है, जल है तो कल है, पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि पाण्याचं महत्त्व आपल्याला कळावं, केवळ पावसाळ्यात कळावं असं नाही, उन्हाळ्यात ते जास्त जाणवतं. पाण्याचं दुर्भिक्ष जेव्हा पडतं, जेव्हा दुष्काळ निर्माण होतो, तेव्हा मग आपल्याला पाणी इकडून तिकडे तिकडून इकडे धावत न्यावं लागतं. पण या निसर्गाने एवढं आपल्याला दिलेलं आहे की जेवढं दिलेलं आहे तेवढं जरी आपण वापरलं तेवढं तरी पुरेसं आहे, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता जलयुक्त शिवार योजना निघाली असेल, आणखी कुठली योजना निघाली असेल, नद्या नाल्यांचं संवर्धन असेल, पाण्याचं संवर्धन असेल, पाण्याचे साठे करणं असेल, हे आपल्याला आजच सांगितलेलं आहे असं नाही. हे आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये लोकांनी काय केलं, आपल्या पूर्वजांनी की त्याला एक स्वरूप दिलं. आणि स्वरूप कशाचं दिलं, की जे आपल्याला सगळ्यात प्रिय आहे, पूजनीय आहे असं स्वरूप दिलं. आपल्याला पूजनीय काय असते, त तर मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यात पूजनीय आपली आई असते. तो कोणी माणूस असू द्या, आईपेक्षा मोठं त्याला काही वाटत नाही. आणि म्हणून हे मातृस्वरूप, आई स्वरूप आपल्या पूर्वजांनी आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींना दिलेलं आहे. आणि म्हणून पाण्याचं महत्त्व सगळ्यांना कळावं यासाठी गंगेला त्यांनी गोमाता गंगेला त्यांनी गंगा माता म्हटलेलं आहे. नाही तर गंगा माता म्हणण्याचं काही कारण नाही. ती गंगा आहे, गंगेसारख्या अनेक नद्या आहेत, अनेक प्रवाह आहेत, पण गंगेला आपण मातेचं स्वरूप दिलेलं आहे. ही मातृस्वरूप आहे, ही आपल्याला जीवनदायिनी आहे. आणि गंगेच्या रूपाने केवळ गंगा माता आहे असं नव्हे, तर या देशातल्या सगळ्या नद्या, सगळे प्रवाह, सगळे जलस्रोत, सगळे तलाव हे गंगेच्या रूपाने आहेत. गंगेश्च यमुनेश्च चैव, आंघोळ करताना सुद्धा आपल्याला म्हणायला शिकवलं की आपण डोक्यावर पाणी घेतो ते सुद्धा गंगेचं पाणी आपण डोक्यावर अंगावर घेतो. आणि म्हणून पाण्याचं महत्त्व कळावं यासाठी आपल्याला गंगा माता, गंगेला मातृस्वरूप आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे, आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे. हे पाण्याचं महत्त्व कळावं याच्यासाठी. दुसरं आपल्याला महत्त्व विशेष असं जे आहे, कृषीप्रधान आपला देश आहे, आपली जी वाटचाल आहे ती शेतीच्या भरवशावर आहे. आणि म्हणून शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पशु जे आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून पशुसंवर्धन हा विषय आपल्यासमोर आणण्यासाठी पशुजीवन जेवढं आहे, जेवढी पशु संस्कृती आहे, ही सगळी संस्कृती शेती संस्कृतीला पूरक आहे. पशुशिवाय शेतीचं काम होणार नाही हे जाणून देण्यासाठी त्यांनी गाईला पुढे ठेवलं आणि गाईला गोमाता असं म्हटलेलं आहे. हे तर गाईला गोमाता म्हणण्याचं कारण नाही, गाय आहे ती. आणि गाईला हे माता स्वरूप आहे, गाईच्या रूपाने सर्व पशुधन जे आहे या पशुधनाचं महत्त्व आपल्याला कळावं याच्यासाठी केवळ त्याला एक प्रतिकात्मक स्वरूप मातेचं त्याला दिलेलं आहे. कारण मातृस्वरूप ते आहे आणि ते आपलं जीवनदायिनी आहे. असं संपूर्ण पशुधन जे आहे हे पशुधन आपल्याला एक मूल्य आहे, आपल्या जीवनाचा आधार आहे हे कळावं म्हणून गोमाता, आपण गोमातेची पूजा करायला शिकवलं, त्याचे काही उत्सव निर्माण केले, गंगा पूजा शिकवली, त्याचे काही उत्सव निर्माण केले. आणि हे कशासाठी, तर हजारो वर्ष पिढ्यानुपिढ्या ही गोष्ट चालत राहावी आणि ती चालत आलेली आहे आपण पाहतोय. असं पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला कळावं. म्हणजे वनस्पती ज्या आहेत ह्या आरोग्यदायी आहेत, एकही वनस्पती अशी नाही की ज्याच्यामध्ये औषधी मूल्य नाही. हे सगळ्या औषधी मूल्य असलेल्या सगळ्या वनस्पती आहेत. या वनस्पतींचं मूल्य आपल्याला कळावं याच्यासाठी तुलसीचं एक रोपटं जे आहे त्याला आधार घेतला आणि आपण त्याला आपल्या संस्कृतीने आपल्या पूर्वजांनी त्याला तुलसी माता असं म्हटलेलं आहे. तुलसी माता आपण म्हणतो, तुलसीला मातेचं स्वरूप दिलेलं आहे. हे केवळ तुलसी असं नाही, तुलसी हे वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे हे आपल्याला माहिती आहे की एकमेव झाड असं आहे की जे 24 तास ऑक्सिजन निर्माण करतं असं हे झाड आहे. आणि म्हणून तुळशीला तुलसी माता असं म्हटलेलं आहे. तुलसी वृंदावन आपल्या घरी असलं पाहिजे, तुलसीचं जतन संवर्धन आपण आपल्या घरी केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे, तुळशीची पूजा आपल्या इथे ठेवलेली आहे. आणि तुळशीशी संबंधित अनेक कथा कहाण्या गोष्टी ह्या सगळ्या प्रचलित झालेल्या आहेत. तुळशीचं महत्त्व कळावं एवढ्यासाठी केवळ नाही तर सगळ्या पर्यावरणाचं, सगळ्या निसर्गाचं महत्त्व आपल्याला कळावं. हा एक हे एक मूल्य जे आहे हे आपल्या जीवनात आपल्या पूर्वजांनी टाकलेलं आहे. अशाच प्रकारे आपण जे साहित्य निर्माण झालं या कालखंडामध्ये, प्रवाहामध्ये जे काय साहित्य निर्माण झालं, जे काय विचार निर्माण झाले, विचारधारा निर्माण झाल्या, त्या विचारांनासुद्धा मातृस्वरूप दिलेलं आहे. गीतेच्या रूपाने गीता माता असं आपल्याला म्हटलेलं आहे. हे गीता माता पुस्तक आहे, माता कशाची, पण हे मातृस्वरूप आहे. हे ज्ञान जे आहे हे आपल्या मनाचं बुद्धीचं संवर्धन करणारं ज्ञान आहे. आणि म्हणून हा हे एक मूल्य आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारची काही सार्वजनिक मूल्य आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे या देशालासुद्धा हा जमिनीचा तुकडा जमिनीच्या तुकड्याला सुद्धा भारत माता असं म्हटलेलं आहे. म्हणजे नुसता हा जमिनीचा तुकडा आहे असं नाही आहे, तर ही आमची माता आहे. जगात एकमेव आपला देश असेल की जो आपल्या देशाला माता स्वरूप मानतो. कुठे पाकिस्तान माता, कुठे अमेरिका माता, कुठे जर्मनी माता वगैरे असं काही नसतं, फक्त भारत माताच असतं. हे जगाच्या पाठीवर एकमेव आहे आणि हा एक वारसा, हे एक मूल्य, हे एक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणजे या मातृभूमीचं वर्णन, या मातृभूमीवर आपले प्राण न्यौछावर करण्यासाठी अनेकांनी प्राणाची बलिदानी केलेली आहे. या मातृभूमीचं वर्णन मला आठवते अटलजींची एक कविता, त्यातल्या छोट्याशा पंक्ती ज्या आहेत, यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, यह तर्पण की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका कंकर हमें प्यारा है, हम जिएंगे तो इसके लिए और यदि मृत्यु ने अपना या तो हम मरेंगे भी इसके लिए, और मरने के बाद यदि हमारी हड्डियां गंगा जी में फेंक दी जाए और उन हड्डियों को कान में लगाकर कोई सुने तो उसमें से एक ही आवाज़ आएगी, भारत माता की जय. असा हा म्हणजे भारत मातेचं स्वरूप आपल्या इथे याला दिलेलं आहे. मातृस्वरूप म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मातृस्वरूप आहेत. ह्या व्हॅल्यूज, हे मूल्य, हे दिलेली मूल्य आपल्याला आहेत, हा आपला वारसा आहे आणि ही आपली ताकद आहे. आणि आपण पाहतो की हजारो हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि पुढे चालत राहणार आहे. आपण काही खास प्रयत्न करतो, विशेष काही प्रतिज्ञा करतो असा भाग नाही आहे, पण तरी भारत माता की जय हजारो वर्षापासून म्हटलं जातं. तुलसी मातेची पूजा केली जाते, गंगा मातेची पूजा केली जाते, गोमातेची पूजा केली जाते, गीता मातेची पूजा केली जाते. याला मातृस्वरूप म्हटलेलं आहे, आपल्या देशालाही मातृस्वरूप म्हटलेलं आहे. आणि यातूनच काही व्यक्तिगत मूल्य आपल्याला जे दिलेली आहेत त्यामध्ये बंधुत्व हे मला असं वाटतं की सगळ्यात मोठं मूल्य दिलेलं आहे. भारत माता ही आमची माता आहे, आम्ही इथे लेकर आहोत, याचा अर्थ काय होतो मित्र? याचा अर्थ असाच होतो की एका मातेची लेकरं जर असली तर त्यांचं आपसातलं नातं काय असतं? ते भावाभावाचं नातं असतं, ते भाऊ असतात, बंधू असतात. आणि म्हणून या मातेची सगळी लेकरं जी आहेत ही बंधू आहेत, ही भाऊ आहेत. आणि हा बंधुभाव हा सगळीकडे पसरावा, हा बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून हे व्यक्तिगत मूल्यसुद्धा आपल्या जीवनात टाकलेलं आहे. या बंधुभाव निर्मितीसाठी अनेक सण, उत्सव, परंपरा आपल्या इथे टाकलेल्या आहेत. आणि एक संघाने दिलेलं मूल्य जे आहे हे कौटुंबिक याचं मूल्य तर आहेच, पण शिस्तीचं एक मूल्य आपल्याला दिलेलं आहे की शिस्त ही माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. शिस्तीशिवाय जीवन नाही. जो बेशिस्त असेल त्याचं जीवन व्यवस्थित राहणार नाही. शिस्त ही कठीण असते, पण कठीण असते म्हणूनच ती आवश्यक असते आणि म्हणूनच ती जीवनाला पूरक अशी असते. शिस्त आपल्यात असली पाहिजे, वेळेची शिस्त असली पाहिजे. शिस्त ही संघाने आपल्याला दिलेली आहे. आपल्याला वागण्याची शिस्त असली पाहिजे, काय बोलावं काय बोलू नये, समोरच्या माणसाचा मान सन्मान कसा राखावा ही वागण्याची शिस्त असली पाहिजे. आर्थिक व्यवहाराची शिस्त आपल्यात असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींची शिस्त जी आहे ही शिस्त आपल्याला संघाने दिलेली आहे. मला असं वाटतं घर नावाची जी गोष्ट आहे, ही घर नावाची गोष्टसुद्धा आपल्या देशातच फक्त अस्तित्वात आहे आणि ही आपल्याला एक मूल्य म्हणून आहे. अमेरिकेत कोणी असं म्हणत नाही की माझ्या घरी या तुम्ही, आपण त्या हॉटेलमध्ये भेटू असा संवाद असतो, किंवा आपण या क्लबमध्ये भेटू असा संवाद असतो, माझ्या घरी या असं नाही. आपल्या इथे झोपडीत राहणारा माणूस जरी असेल तरी तो म्हणेल की माझ्या घरी या ना एकदा चहाला, माझ्या घरी या, माझं घर. हे घर जे आहे, हा घर हा एक संस्कार आहे, हे एक मूल्य आहे. कुटुंब हे एक मूल्य आहे. कौटुंबिक व्यवस्था आपल्या इथे म्हणजे पिढ्यानुपिढ्या जतन झालेली आहे. ही कौटुंबिक व्यवस्था जगभरात आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते असं नाही. काही देश आहेत जिथे कौटुंबिक व्यवस्था पाहायला मिळते, परंतु कौटुंबिक व्यवस्था, कुटुंब हे आपलं एक मूल्य आहे आणि हे व्हॅल्यू घेऊन आपण पुढे जातो आहोत. असंच एक मूल्य संघाने आपल्याला दिलेलं आहे आणि ते मूल्य म्हणजे समरसता. मित्रो, आपला व्यवहार एकमेकांशी जो असला पाहिजे हा समरसता पूर्ण असला पाहिजे, हा बंधुत्वाचा असला पाहिजे, यात उच्च निच्चतला कुठे वाव नसला पाहिजे, जातीपातीला कुठे वाव नसला पाहिजे, कोणाच्या पदावरून अवलंबून मी त्याच्याशी कसा वागेल कसा बोलेल याच्यावरती ते निर्भर नसलं पाहिजे. माझा जो भाव असला पाहिजे ना, माझ्या भावाला मी काही विचारत नाही किंवा त्याची तुलना करत नाही, हा मोठा आहे माझ्यापेक्षा की छोटा आहे. भाऊ आहे म्हणजे भाऊ आहे. माझा त्याच्याशी व्यवहार जो असेल तो आत्मीयतापूर्ण असेल, आपुलकीचा असेल, स्नेहाचा असेल, प्रेमाचा असेल, आदराचा असेल, बंधुत्वाचा असेल. हा बंधुत्वाचा संस्कार म्हणजेच समरसतेचा संस्कार. आता अनेकदा समता आणि समरसता याच्यामध्ये वाद वगैरे असे बरेचसे चर्चा विचार केले जातात, पण माझ्या मते त्याला काही अर्थ नाही आहे. समता समरसतेला काही वाद नाही आहे. समता हे आवश्यक मूल्य आहे, समरसतासुद्धा आवश्यक मूल्य आहे. दोघांची तुलना करण्याचं कॉम्पिटिशन कंपॅरिझनचा काही भाग नाही आहे आणि हे दोन्ही महत्त्वाची मूल्य आहेत. समरसता हे मूल्य आपल्याला आठवलं की आपले महापुरुष आठवतात. आपल्या महापुरुषांचा आपण सर्वांनी मिळून एक सण करणे, आदर करणे, त्यांची आठवण करणे हा एक संस्कार आपल्या इथे केलेला आहे. या निमित्ताने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. या निमित्ताने आपल्याला परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आठवतात, गोडवलकर गुरुजी आठवतात, पंडित दीनदयाळ उपाध्याय आठवतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती वर्ष देशभरात साजरं होते, पंडित दीनदयाळजींचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होते आहे. तर महापुरुष काय असतात मित्र? म्हणजे मी अनेकदा काही ठिकाणी प्रश्न विचारतो की आपण आपल्या वडिलांचं नाव आठवतो, सगळ्यांना आठवते, आजोबांचं नाव विचारलं तर आपल्याला सांगता येते, आणि म्हटलं पंजोबाचं नाव सांगा, बरेच लोक सांगतील हां माझ्या पंजोबाचं नाव आहे. पंजोबाच्या पंजोबाचं नाव विचारलं तर मग गोंधळतील की पंजोबाच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या पंजोबाचं नाव मला काही माहिती नाही. म्हणजे ज्या रक्ताचं आपलं नातं आहे, ज्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं आहे, ज्यांनी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे, ज्यांच्यामुळे आपण या पृथ्वी तलावर अस्तित्वात आलेलो आहे, त्यांनासुद्धा आपण विसरतो. त्यांचा विसर आपल्याला पडतो, त्यांचं नावसुद्धा आपल्याला माहिती राहत नाही, त्यांचा फोटोही आपल्या घरी नसतो, त्यांची जयंती पण आपण साजरी करत नाही. पण डॉक्टर हेडगेवारांना आपण विसरत नाही, बाबासाहेब आंबेडकरांना आपण विसरत नाही, महात्मा फुले शाहू यांना आपण विसरत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण विसरत नाही. काय नातं आहे त्यांचं आपलं? रक्ताचं नातं आहे? नाही आहे. पण तरी आपण त्यांना का विसरत नाही हा जर विचार आपण केला तर आपल्याला असं एक आठवतं की रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं नातं हे अधिक घट्ट असतं. यांच्याशी आपलं जे नातं आहे हे विचारांचं नातं आहे, आणि यांनी आपल्याला जरी जन्म दिला नसेल तरी यांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे, आणि म्हणून आपण त्यांना विसरत नाही. आपल्या वडिलांची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करत नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांची करतो. म्हणजे आपल्या इथे सामाजिक सार्वजनिक वातावरणात आपण पाहतो म्हणजे ही परिस्थिती आहे. हे मूल्य आपल्याला दिलेली आहे, हे वैयक्तिक मूल्य आहे. स्वच्छतेचं मूल्य आपल्याला सांगितलेलं आहे. स्वच्छता म्हणजे ही केवळ माझ्यापुरती मर्यादित असेल असं नाही. रोज आपण आंघोळ करतो, आपल्याला स्वतःला स्वच्छ करतो, शरीराला जसं स्वच्छ करतो तसंच मनालाही स्वच्छ केलं पाहिजे. आणि म्हणून मनाला स्वच्छ करण्यासाठी काही प्रार्थना आहेत, काही मंत्र आहेत, काही श्लोक आहेत, हे मनाच्या स्वच्छतेसाठी आपल्याला दिलेले आहेत. आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे, आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे, कोणी घाण करणार नाही याची जबाबदारीसुद्धा आपण घेतली पाहिजे. हे स्वच्छतेचं मूल्य जे आहे हे मूल्यसुद्धा आपल्याला दिलेलं आहे, आणि असं मूल्याधारित जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे मूल्याधारित जीवन घेऊन आपण आपला गाडा जो आहे हा पुढे नेतो आहे. असाच गाडा पुढे जर जात राहिला तर एक एक मूल्य या ठिकाणी प्रस्थापित होत राहील. मग सगळ्यांना सांगायची गरज पडणार नाही की स्वच्छता अभियान काढण्याची गरज पडणार नाही. स्वच्छता हे मूल्य आहे. जसं माझी आंघोळ करणे हे मला समजते, माझे कपडे नीट असणे मला समजते, लोक काय करतात घर साफ करतात आणि घरातला कचरा बाहेर टाकून देतात. अरे बाहेर कोणाचं आहे? ते बाहेरही माझंच आहे, बाहेर दुसऱ्याचं नाही आहे. म्हणजे हा देश माझा आहे, संबंध देश माझा आहे. आणि एक गोष्ट आणखी महत्त्वाची याच्यात आपल्याला विचार करताना लक्षात ठेवायला पाहिजे की ती म्हणजे आपण विचार तर खूप मोठा करतो, देशभराचा विचार करतो. अरे तिकडे काश्मीरमध्ये असं झालं, तिकडे तसं झालं, इकडे असं झालं, तुर्कस्तानमध्ये असं झालं, अफगाणिस्तानमध्ये असं झालं. हा सगळा विचार विषय आवश्यक आहे. परंतु त्याला जर विचारलं तुझ्या शेजारी कोण राहतो तर त्याला नाव माहिती नसते, तुझ्या फ्लोअरला किती जण आहेत, तुझ्या कॉलनीमध्ये किती जण आहेत, तुझ्या कंपाऊंडमध्ये किती जणं राहतात, ओळख पाळख त्याचं कुठला राहणार आहे, कसा आहे, त्याचं दुखणं म्हणजे तिकडच्या माणसाचं दुखणं आपल्याला जाणवते रे, तिकडे धावून गेलो पाहिजे, पण शेजाऱ्याचं दुखणं आपल्याला जाणवते का नाही. म्हणजे थिंक ग्लोबल बट ॲक्ट लोकल. थिंकिंग आपलं ग्लोबल असलं पाहिजे पण ॲक्शन आपली लोकल असली पाहिजे. हा एक मूल्य संघाने आपल्याला दिलेलं आहे की ग्लोबल थिंकिंग आणि लोकल ॲक्टिंग आणि लोकली आपण ॲक्टिव्ह असलं पाहिजे. प्रामाणिकतेचं मूल्य हे महत्त्वाचं मूल्य आहे. पण अनेक ठिकाणी आपल्याला आढळते की प्रामाणिक म्हणजे काय, की मी प्रामाणिक राहीन आणि मी काही करणार नाही. अरे मी काही करणार नाही म्हणजे काही केलंच नाही तर प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा त्याला काही वावच नाही आहे. म्हणजे नाईलाजाने मी प्रामाणिक राहीन असा त्याचा अर्थ होतो. मी प्रयत्नपूर्वक प्रामाणिक राहीन असं नाही. मी काहीतरी करायला लागेल, काम करायला लागेल, निर्णय घ्यावे लागतील, जनहिताची कामं करायला लागतील, तेव्हा कुठे तुम्ही म्हणू शकाल की हो मी प्रामाणिक आहे पण मी कामसुद्धा करतो आहे, मी कामच करत नाही, काहीच करत नाही आणि मी फक्त प्रामाणिक आहे, त्याला अर्थ नाही आहे. प्रामाणिकतेचं मूल्य आहे. ही सगळी मूल्य आपण जपावी. मला असं वाटतंय की आज आपण इथून जाण्यापूर्वी आपल्या मनात एक संकल्प घेऊन गेला पाहिजे, एक संकल्प स्वतःशी केला पाहिजे की यातलं कोणतंही मूल्य घ्या, मी स्वच्छता राखीन, मी रोज व्यायाम करीन. कसं असतं की एक नियम असा आहे की व्हॉट इज अनप्लेझंट इन द बिगिनिंग एंड्स इन द प्लेझंट थिंग. म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्रासदायक, कठीण वाटतं, अनप्लेझंट वाटतं, त्याचा एंड जो असतो तो सुखी असतो. म्हणजे आपल्याला रोज व्यायाम करायचा कंटाळा येतो, कशाला व्यायाम करायचा, राहू द्या झोपू, त्याच्यापेक्षा चांगली झोप लागेल, आळस भरतो. परंतु व्यायाम जर केला तर त्याचा परिणाम अंती काय होतो, आपलं शरीर तंदुरुस्ती राहील. असं अभ्यासाचा कंटाळा येतो, जाऊ द्या अभ्यास, आता काय परीक्षा येईल तेव्हा पाहू. पण सुरुवातीपासून जर अभ्यास केला तर त्याचा परिणाम काय होतो, प्लेझंट होतो. आणि जे अनप्लेझंट असतं, आता फॉर एक्झाम्पल जंक फूड खायची सवय आहे, खातो आहे, पण त्याचा परिणाम एंडला काय होतो, चांगलं वाटतं, म्हणजे मलाही चांगलं वाटतं खाताना सुरुवातीला. पण ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा अंत वाईट असतो, ज्याची सुरुवात कठीण असते त्याचा अंत चांगला असतो. आणि म्हणून कठीण गोष्टी करायला आपण शिकलं पाहिजे. ज्या कठीण वाटतात त्याच गोष्टी संघाने आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्याचाच संस्कार आपल्यावर केलेला आहे, त्याचंच मूल्य आपल्याला दाखवलेलं आहे. आणि इथून जाताना मनात एक 10 सेकंदासाठी एक छोटासा संकल्प आपण केला पाहिजे की आजपासून मी व्यायाम करेन, मी स्वच्छता राखेन, मी जलसंवर्धन करेन. काय असेल तो आपल्या मनात एक छोटासा संकल्प करून गेला पाहिजे. आजच्या दिवसासाठी एवढं पुरेसं होईल असं मला वाटतं. धन्यवाद.